आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस. 2023-24 या आर्थिक वर्षात देशातल्या तेल विपणन कंपन्यांचा एकत्रित नफा 86,000 कोटी रुपयांवर गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 25 पटींनी वाढ. सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर झालेल्या देशभरातल्या 28,200 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे दूरसंचार विभागाचे सेवा कंपन्यांना निर्देश. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, सचिव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी मुक्तता. आणि देशाच्या मध्य पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते उमेदवार झंझावाती प्रचार करत मतदारांना आकर्षक करत आहेत. या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातल्या पुणे शहर, शिरूर आणि मावळसह औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर आणि शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये येत्या सोमवारी 13 तारखेला मतदान होणार आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गाचं आरक्षण कमी करून धर्माच्या आधारे आरक्षण होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशा आशयाचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्या अनुषंगानं बोलताना मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महायुतीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान शरद पवार यांनी मात्र मोदी यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. मोदी यांच्या विरोधात जनमत तयार होत असल्यानं ते अस्वस्थ झाले असून संभ्रम निर्माण करणारी विधानं करत असल्याचं पवार म्हणाले. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. आमचा पक्ष गांधी नेहरूंच्या विचारधारेवर चालतो. समाजातल्या सर्व घटकांना एकत्र ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे या प्रस्तावाला पाठिंबा देता येणार नाही असं ते म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदी यांच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. ते काल मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातल्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. पुणे शहराचा बकालपणा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. योग्य नियोजन झालं नाही तर ही शहरं उद्ध्वस्त होतील. याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. शहरांच्या प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून काही नेते तुम्हाला जातीपातीत गुंतवून ठेवत आहेत, मात्र तुम्ही त्यामधून बाहेर पडा असं आवाहनही त्यांनी लोकप्रतिनिधींना केलं. देशात लोकसभा निवडणुकीच्या विविध टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीचे आकडे जाहीर करताना होणारा विलंब आणि गैरव्यवस्थापन याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाज माध्यमावर पोस्ट लिहून केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेले आरोप आयोगानं फेटाळले आहेत. याबाबत आयोगानं खरगे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की त्यांचे आरोप सर्वथा तथ्यहीन, पक्षपाती आणि समाजात भ्रम पसरवणारे आहेत. एखाद्या राष्ट्रीय पक्षानं निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अशा प्रकारचे आरोप करणं हे गैर बेजबाबदारपणाच्या वृत्तीचं दर्शन असून त्यामुळे देशाच्या निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मतदारांच्या मानसिकतेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खरगे यांनी यापुढे समाजमाध्यमावर मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा सल्लाही आयोगानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यधोरण प्रकरणी 1 जूनपर्यंत हंगामी जामीन मंजूर केला. त्यामुळे काल तिहार तुरुंगातून त्यांची सुटका झाली. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात प्रचार करण्यासाठी त्यांना हा हंगामी जामीन मंजूर झाला आहे. मात्र 1 जूनला दिल्लीत मतदान झाल्यानंतर 2 जून रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर राहावं लागेल. सर्वोच्च न्यायालयानं मात्र केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अटक करण्यात उशीर केल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयावर ताशेरे ओढले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या 8व्या तंत्रज्ञान परिषदेची बैठक काल नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलांमध्ये डीआरडीओच्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याविषयीचा आढावा घेण्यात आला. देशभरातील विविध डीआरडीओ प्रयोगशाळा बैठकीत दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या. शस्त्रास्त्र प्रणाली, दळणवळण, अंतर्गत सुरक्षा, व्हीआयपी सुरक्षा यासह नवनव्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणाऱ्या विविध डीआरडीओनं विकसित केलेल्या उत्पादनांचं प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं. 2023-24 या आर्थिक वर्षात देशातल्या तेल विपणन कंपन्यांचा एकत्रित नफा 86,000 कोटींवर गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो 25 पटींना जास्त आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं मागील वर्षी 6,980 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत यंदा 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी असा निव्वळ नफा नोंदवला आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा गेल्या आर्थिक वर्षात कर वजा करून झालेला नफा 26,673 कोटी रुपये होता. तो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास 13 पटींनी वाढला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं 23-24 या आर्थिक वर्षात विक्रीचं प्रमाण आणि निव्वळ नफ्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 तेल विपणन कंपन्यांचा एकत्रित निव्वळ नफा 2013-14 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 543% वाढला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. कुवेतच्या अमीर शेख मेशल अल अहमद अल सबा यांनी काल राजकीय गोंधळाचं कारण देत संसद बरखास्त करण्याची आणि संविधानाचे काही भाग 4 वर्षांपर्यंत निलंबित करण्याची घोषणा केली. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरून बोलताना अलीकडील उल्थापालसींमुळे देशाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी असं करणं भाग पडल्याचं अमीर यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात या आखाती देशानं चौथ्यांदा निवडणुका घेतल्या. त्यात मागील संसदेतल्या 43 पैकी 39 सदस्यांनी त्यांच्या जागा कायम ठेवल्या. सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर झालेल्या संपूर्ण देशभरातील 28,200 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे निर्देश दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना दूरसंचार विभागानं दिले आहेत. तसंच 20 लाख मोबाईल क्रमांकांची पुन्हा तातडीनं पडताळणी करून अशी पुनर्पडताळणी पूर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा खंडित करण्याचे निर्देशही दिले आहेत. गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात या मोबाईल हँडसेटचा सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर झाल्याचं आढळलं आहे. या मोबाईल हँडसेट्सवर तब्बल 20 लाख वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरले गेल्याची धक्कादायक माहिती दूरसंचार विभागानं केलेल्या विश्लेषणात स्पष्ट झाली आहे. दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमधून अशी फसवणूक करणाऱ्यांचं जाळं उद्ध्वस्त करून नागरिकांचं डिजिटल धोक्यांपासून संरक्षण केलं जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं काल 11 वर्षांनंतर निकाल जाहीर केला. या प्रकरणातले आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश पी जाधव यांनी काल हा निर्णय दिला. डॉक्टर दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराजवळच्या पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जून 2014 या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान दोषी असलेल्या दोघांना शिक्षा देण्याच्या निर्णयाचं दाभोलकर कुटुंबियांनी स्वागत केलं आहे. मात्र पुराव्याअभावी मुक्तता केलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. दाभोलकर कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल, शासन त्यांच्या सोबत आहे अशी प्रतिक्रिया या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हवामान. भारतीय हवामान विभागानं ठाणे जिल्ह्यात उद्यापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून तिथे पिवळा बावटा जारी केला आहे. महाराष्ट्रात रायगडसाठी आज आणि उद्या वादळाचा बावटा जारी केला आहे. या दरम्यान मुंबईत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 2 भिन्न प्रकारच्या वाऱ्यांमुळे हा पाऊस होतो आहे. देशाच्या मध्यपूर्व आणि दक्षिण भागांमध्ये परवा सोमवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. उद्यापर्यंत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळाची आणि तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये उद्यापर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत मध्य प्रदेश आणि विदर्भातही गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उद्यापर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल रात्री उशिरा राजधानी दिल्ली आणि परिसरामध्ये धुळीचं प्रचंड वादळ झालं. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी घरामध्येच थांबावं आणि अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस. 2023-24 या आर्थिक वर्षात देशातल्या तेल विपणन कंपन्यांचा एकत्रित नफा 86,000 कोटी रुपयांवर, सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर झालेल्या देशभरातल्या 28,200 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे दूरसंचार विभागाचे सेवा कंपन्यांना निर्देश, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप, आणि देशाच्या मध्य पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाची शक्यता। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।